स्वतःला ब्राह्मण म्हणवणारे ब्राह्मण इतक्या एसार शिव्या देऊ शकतात. याचा अंदाज आला त्या दिवशी आणि रागाची परिभाषा किती तीव्र होऊ शकते त्याचाही अंदाज आला. स्वतःला ब्राह्मण म्हणून कोणी ब्राह्मण बनत नाही. स्वतःला उच्च दर्जाचे समजणारा ब्राह्मण नसतो. ब्राह्मण पदवी नव्हे, आणि पादरी देखील नव्हे. ब्राह्मण पदवी नव्हे, ब्राह्मण कोण आहे हा प्रश्न नव्हे.